नमस्कार सर, फायनान्शियल स्कीम्स मधून बोलतोय. सर तुम्ही सध्या कुठे प्रॉपर्टी वगैरे सर्च करताय सर परचेस करण्यासाठी? ओके सर, तर तुम्ही सर आता इंटरेस्टेड आहात का त्या प्रोजेक्टसाठी? सर सध्या कसं सर आमचा इव्हेंट झाला सर दोन वीकमध्ये, दोन वीक आमचा तो इव्हेंट चालू होता ऑप्शन अनलिमिटेड नाव आहे सर. त्या इव्हेंटमध्ये ऑफर असेल तर सर जर तुम्ही कुठली प्रॉपर्टी त्या इव्हेंटमध्ये जाऊन बुक करताय सर तर तुम्हाला त्यावर डिस्काउंट भेटणार होते. बट बरेचसे कस्टमर्स आम्ही कॉन्टॅक्ट नाही करू शकलो सर ड्यू टू टाइम्स आणि प्रत्येक गोष्टीमुळे. तर आम्ही ती ऑफर परत एक परत एक्सटेंड केली होती. आता उद्या शेवटच राहते ऑफर. आताची कंडिशन आहे सर कुठल्याही साईडला जाऊन तुम्ही प्रोजेक्ट बघताय आणि बुक करताय तर त्यावर तुम्हाला डिस्काउंट भेटणार आहे. जर तुम्ही आज किंवा उद्या जाऊन जर ब्युरोचा बुकिंग प्रोजेक्ट बुक केला असेल तर त्यावर तुम्हाला डिस्काउंट भेटेल सर 15,000 रुपये. ऑप्शनल डिस्काउंट भेटेल सर 18,00,000 रुपये. आणि तुला कुठला प्रोजेक्ट बुक करायला फक्त 25,000 लागेल सर. बोला. ओके 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 सर. तर प्रोजेक्ट डिटेल पाहिजे का सर? तुला प्रोजेक्टचे डिटेल पाहिजे का सर? ओके ओके. तुम्हाला प्रूफ हे पाहिजे ना सर फक्त? ठीक आहे सर, मी तुम्हाला थोड्या वेळात व्हॉट्सअपवर तुमच्या डिटेल्स शेअर करतो. चालेल सर. माझं नाव अभय आहे. मी इकडं फक्त कॉल हँडल करतो. आमचं जे तुम्हाला डिटेल्स आहेत त्यांचे साईट एक्झिक्युटिव्ह सेंड करते सर. बेसिकली साईट बघताना तुम्हाला त्याचा नंबर पण मिळेल. तुम्हाला त्या गोष्टी हो सर चोपडा. ओके सर, तुम्हाला मी त्यांचा नंबर त्यांना नंबर देतो सर तुमचा, ते तुम्हाला डिटेल्स सेंड करते. ओके सर, ते तुम्हाला कॉल पण करते सर. हो सर, तुम्हाला डिटेल पण सेंड करते, तुमची बोलून पण घेतो सर. हो माहित सर आम्हाला पण, तुम्हाला सांगतो सर. सर तिकडे दोन एक मध्ये 2 BHK. पहिल्या 2 BHK तर तुम्हाला 742 स्क्वेअर फीट एरिया भेटेल सर. त्याची प्राइस ना 65,00,000 जाईल. आणि दुसरा 2 BHK सर, त्याची कार्पेट एरिया सर तुम्हाला 918 स्क्वेअर फीट आणि डिझेल सर तुम्हाला 85,00,000 पर्यंत. त्याचा रेट तुम्हाला सांगितलं मी सर 50,000 पर्यंत. अप टू 50,000 रुपयाचं स्क्रॅच कार्ड भेटेल. अप टू 18,00,000 पर्यंत डिस्काउंट भेटेल सर जर तुम्ही या दोन दिवसात जर बुक करणार तर. ते पण सर बघ काम कर सर, तुम्ही जेव्हा पुण्याला येणार सर तेव्हा तुम्ही एक वेळ जाऊन फोन घ्या सर, किंवा त्यांना कॉल करा सर, नंबर घेऊन त्यांना विचारू शकता सर तुम्ही त्यावेळेस. चालेल का सर? फोन नंबर घेता सर तुम्ही नंबर? ओके ठीक आहे. हो हो.